श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जेथे सर्वदा शिव स्मरण तेथे भुक्ति मुक्ति सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण भलत्यामिसे घडो शिव स्मरण न कळता बरिसासी लोह जान संघटता सुवर्ण करिकी न कळता प्राशिले अमृत परी अमर करिकी यथार्थ औषधी नेणता भक्षित परिरोग सत्य हरिकी शुष्क तृण पर्वत अद्भुत नेणता बालक अकस्मात अग्निस्फुलिंगटाकित परिभस्म यथार्थ करीकी तैसे न कळता घडे शिवस्मरण परिसकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करोण शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हा का फोडिती शिव शिव नामे ओरडती अरे काहे उगे न राहती हर हर गरजती वेळो वेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कबाळ शिव शिव म्हणता वेळो वेळ काय येते ह्यांच्या हाता ऐसी हेळना करी क्षण क्षणी परी उमा वल्लभ नाम ये वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिव ध्यान शिव स्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत्पापा ते दिवशी बिल्व दळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिल्व दळे शिवा शिवाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नभे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रात काळी घेता शिव दर्शन यामिणीचे पाप जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्नी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता स प्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिला षष्टी अर्धोदय संग्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतुकेही पर्व काळ ओ वाळून शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्र घोष त्याच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यदर्थी सुरस कथा बहुत शौनगादिका सांगे सूत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणिया तरी मासा माजी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्र जाणीजे विंध्याद्रिवासी एक व्याध मृगपक्षी घातक परम निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबाण घेऊनी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवा गुरा कक्षेसी धरी कवचलेत हरितवर्ण करी गोदांगुली त्राण आणि कही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्तान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दीन यात्रा आली चहू कडून शिव मंदिर शृंगारूण शोभा आणिली कैलासींची शुद्ध रजत गटवर्ण देवालये झळके शोभायमान गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न जडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिव कीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जलज घोष घंटारब शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी ऐवं चतुर्विद वाद्ये नाना परी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हांसत बोलिला विनोदे ते मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन आत दगड बाहेर पाषाण देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ काकृती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून कानना प्रतिजातसे लोकनामे गरजती वारंवार आपनही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालुनी शिव मंदिर घोर कांतार प्रवेशला वाचे सीला गला तोची वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अघाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवतावन नाढळतीच जीव लघुदारुण तो वरुण दिग्वधूचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांडा करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत धबा जेवी कामिणी तेवी न शोभे कदा यामिणी जरी मंडित दिसे उड्डगनी परी पतिहीन रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जल्पती पाखंड ज्ञान जेवी अस्ता जाता सहस्त्र किरण उड्डगणे मागे झळकती असो वैसी निशा दाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाध तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सवाघ्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्ब वृक्ष गगनी शोभाय मान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमी स पावती जनन तेवी बिल्वड हाळिया गगनी हून भूमी स लागल्या येऊन माझी रवी शशिकिरण दिसे त्यात तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढो निसाबज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते कुडोनी टाकित तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे वाचेसी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळो वेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याधतिये लक्षिला दूरुण कृतांतवत परम दारुण आकर्ण ओढिला बाण देखो निया हरिणी बोल तसे म्हणे महापुरुषा अन्याया वीण कामजवरीला विला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वधतुवान करावा उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुज दारुण एक रथभरी जीव वदिता सान तरी एक बस्त वधियेला शतबस्त वधिता एक वृषभ हत्येचे पातक शतवृषभ ते गोहत्यादेख घडली शास्त्र वदतसे शत गोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शत ब्रह्म हत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया शत स्त्रियाहुनी अधिक एक गुरु हत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मजमारिसी का वनांतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मीही आजी निराहार अन्न नाहीच अणु मात्र परिमृगी होऊनी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगसी गोष्टी तुज देखुनिया दृष्टी दया हृदयी उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझ ये भडे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूपलावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीर सागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्न करूनिया त्या माझी मी रंभा चतुर मज देखोनी भुलती सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती अम्माते म्या नयन कटाक्ष जाळे पसरूण बांधिले निर्जरांचे मन मीन माझिया अंग सुवासा वेधुन मुनि भ्रमर धावती माझे गायन ऐकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडो निया सुधा पान करू लागले मध्यव्राशन हिरण्य नामा दैत्य दारुण सुर सोडो निरतले त्यासी ऐसा लोटला काळ पार मृगयेसी गेला तो असूर त्या दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगये लागून इतक्यात घ्यावे शिव दर्शन मनोनी गेले कैलासा मज देखता हिमनग जमात परम क्षोभो निशाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवे हरिणी हिरण्य असुर माझिये भजनी असावध सर्वदा तोही मृग होऊनी सत्य तुम्हासीच होईल रत ऐक व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्षम घदलना सर्वसाक्षा उशाप देई अम्मा ते भोळा चक्रवर्ती दयाळ उशाप वदला पयफेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझिया पदाते मग आम्ही मृगयोणी जन्मलो ये कर्म अवणी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्य वचन हे माझे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मजन वाटे नाना परी असत्य बोलोन करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत् पापे उच्चारुण शपथ वदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीन वदन वाहत आण ऐकाते ब्राह्मण कुळी उपजोन जोन करी वेद शास्त्राध्ययन सत्य शौच वर्जित संध्याहीन माझे शिरी पातक ते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान धिदले जे ब्रह्म वृंदा हिरोणी घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्ग आचरती स्वधर्म आपुला सांडुनिया देवालया माझी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापिये जे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांसी करीती वियोग ते नपुंसक होऊनी अभाग्य उपजती ह्या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जग पुरीष भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असुनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रींच्या गायी वळुनी आणिती ते अल्पायुषी होती ह्या जन्मी तो राजा करी प्रजा पीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा। स्त्रिया व्रत नेम करीत भ्रतारासी अव्हेरीत धन धान्य असो निवंचित त्या वाघुळा होती ह्या जन्मी। पुरुष कुरूप मनोनिया त्यागीती त्या ह्या जन्मी बाल विधवा होती। तेथे ही जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा। ज्या भ्रतारासी निर्भरत्सिती त्या दासी किंवा कुलटा होती। सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाचा। सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे। स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते। जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती। यती उपवासे पीडिती त्यांते दुष्काळ जन्मवरी।